देवाला वाला जाईन अन जो गाई चार हजाला मी साकड घालीन अन जो गाई चार हजाला मी साकड घालीन अन खरसुंडीच्या नाताला मी साकड घालीन बिगिन लई गाईन मी देवाला जाईन अग बिगिन लई गाईन मी देवाला जाईन बाई बाई देवाला जाईन अन जो गाई चार राजाला मी साकड घालीन अन जो गाई चार राजाला मी साकड घालीन अन खरसुंडीच्या नाताला मी साकड घालीन अग पुनिवेची मी नियमान गवारीती करीन अग पुनिवेची मी नियमान गवारीती करीन बाई बाई वारीती करीन अन घरा दाराला सुख येऊ दे नाथाला सांगीन अग घरा दाराला सुख येऊ दे नाथाला सांगीन अन घरा दाराला सुख येऊ दे नाथाला सांगीन अग बिगिन लई गाईन मी देवाला जाईन अग बिगिन लई गाईन मी देवाला जाईन बाई बाई देवाला जाईन अन जो गाईच्या राजाला मी साकड घालीन अन जो गाईच्या राजाला मी साकड घालीन अन खरसुंडीच्या नाताला मी साकड घालीन अग ऐतवारचा देवाचा मी उपास धरीन अग ऐतवारचा देवाचा मी उपास धरीन बाय बाय उपास धरीन अन पोरा सोरांची सिद्धनाथ करील राखन अन पोरा सोरांची सिद्धनाथ करील राखन अन पोरा सोरांची सिद्धनाथ करील राखन अग बिगिन लई गाईन मी देवाला जाईन अग बिगिन लई गाईन मी देवाला जाईन बाई बाई देवाला जाईन अन जो गाईच्या राजाला मी साकड घालीन अन जो गाईच्या राजाला मी साकड घालीन अन खरसुंडीच्या नाताला मी साकड घालीन अग नाथाचा अग देवारा मी रोज पूजीन अग नाथाचा अग देवारा मी रोज पूजीन बाई बाई रोज पूजीन अन गुरा डोरान गोठा भरू दे नाथाला सांगीन अन गुरा डोरान गोठा भरू दे नाथाला सांगीन गुरा डोरान गोठा भरू दे नाथाला सांगीन अग बिगिन लई गाईन मी देवाला जाईन अग बिगिन लई गाईन मी देवाला जाईन बाई बाई देवाला जाईन अन जो गाईच्या राजाला मी साकड घालीन अन जो गाईच्या राजाला मी साकड घालीन अन खरसुंडीच्या नाताला मी साकड घालीन पोशाखान नाथाला नटवीन अग भरदारीच्या पोशाखान नाथाला नटवीन बाई बाई देवाला नटवीन अन काम धंद्यात यश मागीन पदर पसरून अन काम धंद्यात यश मागीन पदर पसरून अन काम धंद्यात यश मागीन पदर पसरून अग बिगिन लई गाईन मी देवाला जाईन अग बिगिन लई गाईन मी देवाला जाईन बाई बाई देवाला जाईन अन जो गाईच्या राजाला मी साकड घालीन अन जो गाईच्या राजाला मी साकड घालीन अन खरसुंडीच्या नाताला मी साकड घालीन अग हार फुलाच्या माळा करून नाथाला घालीन अग हार फुलाच्या माळा करून नाथाला घालीन माझ्या देवाला घालीन अन शेती वाडी भरपूर पिकू दे देवाला सांगीन अन शेती वाडी भरपूर पिकू दे देवाला सांगीन अन शेती वाडी भरपूर पिकू दे देवाला सांगीन अग बिगिन लई गाईन मी देवाला जाईन अग बिगिन लई गाईन मी देवाला जाईन बाई बाई देवाला जाईन अन जो गाईच्या राजाला मी साकड घालीन आणि जोगाईच्या राजाला मी साकड घालीन, आणि खरसुंडीच्या नाथाला मी साकड घालीन. अनश्रद्धा ठेवून पूजा करतो भक्त अरुण, अनश्रद्धा ठेवून पूजा करतो भक्त अरुण, अनश्रद्धा ठेवून पूजा करतो भक्त अरुण. अगदी गिन लई गाईन मी देवाला जाईन, अगदी गिन लई गाईन मी देवाला जाईन, बाय बाय देवाला जाईन. अन जो गाईच्या राजाला मी साकड गाडीन, अन खरसुंडीच्या नाताला मी साकड गाडीन, अन जो गाईच्या राजाला.